नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. जिल्हो पंचायत वेंचणुके खातीरचो आतां मेरेनचो निकाल जाहीर जाला. मेजणी सुरू आसा. गोंयच्या न्यायालयान आयज बर्च बाय रोमियोलीन नायट क्लबाचे धनी सौरभ लुथ्रा आनी गौरव लुथ्रा हांचे पुलीस कोठडींत 5 दीस वाळयली. एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल 2025-26 धावी आवृत्ती 9 ते 11 जानेवारी 2026 मेरेन आयोजीत केल्या. बायलांच्या क्रिकेटात भारत आणि श्रीलंका हाजे मदीं जावपी 5 मॅचींच्या मालिकेची दुसरी T20 खेळ फाल्यां विशाखापट्टणमात जातलो. आतां पुराय खबरो. जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर विक्रमी 70.81% मतदान जाल्ल्यान निकालाविशी सगळ्याक उमळशीक लागिली. आयज सकाळी 8 वरांचेर उत्तर गोंयांतल्या 6 आनी दक्षीण गोंयांतल्यान 8 अशा 19 मतमेजणी केंद्रांनी मतमेजणीक सुरवात जाली. बार्देस, साश्टा आनी फोंड्या म्हालात दरेकी 2 सुवातेचेर मतमेजणी जाता. सध्या मेरेन जैतिवंत थारिल्ल्या उमेदवारांची नांवां अशी आसात. भाजपाचे उमेदवार कारापूर सरवण महेश सावंत, ताळगांवां रघुवीर कुंकळेकार, सुकूर अमित आसनोडकार, सावड्डे मोहन गांवकार, केरी निलेश परवार, साकवाळ सुनील गांवस, शेल्डे सिद्धार्थ गांवस देसाय, उसगांव गांजे समिक्षा नायक, कळंगूट फ्रिंझिलिया रॉड्रिक्स, शिवोले महेश्वर गोवेकार, होंडा नामदेव चारी, लाटंबारसे पद्माकर मळीक, बोरी पुनम सावंत, बारशें अंजली वेळीप, नगरगांव प्रेमनाथ दळवी, धारबांदोडा रुपेश देसाय, कुर्टी प्रितेश गांवकार, रेशमा घोष रेशमा बांदोडकार, शिरोडा गौरी शिरोडकार, धारगळ श्रीकृष्ण हरमलकार, शिरसय निलेश कांबळी, चिंबल गौरी कामत, पैगीण अजय लोलयेकार, पाळी सुंदर नायक, पेनादी फ्रांक, संदीप साळगांवकार तर मये कुंदा मांद्रेकार. अपक्ष उमेदवारांपैकी बेतके खांडोळा सुनील जल्मी, कोलवाळे कविता कांदोळकार, हरमल राधिका पालयेकार आनी कुठ्ठाळे मिर्सियाना वाज आसा. काँग्रेसीचे उमेदवार गिरदोळे संजय वेळीप, खोला सुमित्रा पागी, दवर्ली फ्लोरियानो फर्नांडीस, नावेली मालिफा कार्दोज, नुवे एंथनी ब्रागांझा, वेळी जुलियो फर्नांडीस, हळडणे मेरी उर्फ मारिया मिनेझीस, कुडतरी एस्ट्रा डिसिल्वा. मोगोचे उमेदवार कवळे गणपत नाईक, मांद्र्या तारा हडफडकार, वेलिंग प्रियोळ आदिती गावडे, आपाचे आंतोनियो फर्नांडीस तर रेव्होल्युशनरी गोवन्साचे सांताक्रूज एस्पेरन्सा ब्रागांझा आनी गोवा फॉरवर्डाचे राय हांगाचे इनासियो पिंटो हे उमेदवार जैतिवंत थारल्यात. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांतल्या मतदारांनी उत्तर तशेंच दक्षीण गोंयांत भाजपाच्या आनी युतीच्या उमेदवारांक जैतिवंत केल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयच्या मतदारांचे उपकार मानल्यात. बायलांचे सक्षमीकरण तशेंच सर्वांगीण उदरगत करपा खातीर भाजपाचे डबल इंजिनाचे सरकार ह्या फुडें लेगीत तशेंच नेटान काम सुरू दवरतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
हांव गोंयच्या ग्रामीण भागांतल्या सगळ्या मतदारांचे हांव आभार व्यक्त करतां की परत एकदा तांच्यांनी एनडीए सरकाराचेर तांच्यांनी आपलो विश्वास दवरलो. भारतीय जनता पार्टीचेर तांच्यांनी विश्वास दवरलो. डबल इंजीन सरकाराचेर तांच्यांनी विश्वास दवरलो. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचेर तांच्यांनी विश्वास दवरलो आणि आमच्या डबल इंजीन सरकाराक परत एकदा बहुमत दिले. त्याबद्दल हांव खरोखर ग्रामीण भागातल्या सगळ्या जनतेचो खूप खूप आभार व्यक्त करतो.
विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जी राम जी विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंजुरी दिली. संसदेन हे विधेयक हालीच सोपिल्ल्या शिंयाळी अधिवेशना वेळार मंजूर केल्ले. हो कायदो विकसित भारत 2047 राष्ट्रीय दृष्टीकोनाकडेन सुसंगत अशी ग्रामीण विकासाची चौकट स्थापित करपाचो प्रयत्न करता. या कायद्याखाला जे कुटुंबातलो प्रौढ सदस्य अकुशळ शारिरीक काम करपाक तयार आसा अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाक प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिसांच्या मजुरी अंतर्गताच्या रोजगाराची वैधानिक हमी दिता. गोंयच्या न्यायालयान आज बर्च बाय रोमियोलीन नायट क्लबाचे धनी सौरभ लुथ्रा आनी गौरव लुथ्रा हांच्या पुलीस कोठडी 5 दिसांनी वाडयल्या. ह्या म्हयन्याच्या 6 तारखेक क्लबात व्हडा प्रमाणात लागिल्ल्या उज्यात 25 जणांक मरण आयले. ह्या घडणुके उपरांत हे दोग भाव थायलंडाक पळून गेले आनी 17 डिसेंबराक त्या देशांतल्यान तांकां परत हाडले. कोर्टान लुथ्रा भावांचो पुलीस ताबो 5 दीस वाडयलो. अणजुणा पुलिसांनी त्यांच्या आड सदोष मनुष्यवध जो खुनाच्या श्रेणीत येना आनी हेर गुन्यांवा खातीर केस नोंद केल्या. ह्या दुर्दैवी क्लबाचो आनीक एक मालक अजय गुप्ता हाका पुलिसांनी ताब्यात घेवपाची मागणी करूंक नाशिल्ल्यान न्यायालयान ताका न्यायालयीन ताब्यात दवरला. आतां मेरेन 8 जणांक अटक केल्या जाल्यार पुलिसांनी युनायटेड किंगडमात पळून गेल्ले आरोपी ब्रिटीश नागरीक सुरेंद्र कुमार खोसला आड ब्लू कॉर्नर नोटीस जारी करपाची प्रक्रिया सुरू केल्या. कला अकादमीच्या उच्च माध्यमिक आनी महाविद्यालयीन एकांकी सर्तीचो निकाल आयज जाहीर झालो. मराठी विभागात गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लॅक वुमन या एकांकीक पहिले इनाम फावो झाला. कोकणी विभागात गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्ट फोंड्या हांगाच्या कर्णत्याक एकांकिकेक फावो झाला. तर कोकणी विभागात दुसरे इनाम झोपाळो एक जिवीत झाटी महाविद्यालय दिवचल तर तिसरे इनाम मरणकटो गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मागुडी हांकां फावो झाले. अभिनया खातीर मराठी विभागात पहिले इनाम अनुष्का सुभाष जाण, दादल्या खातीर मराठी विभागात पहिले इनाम स्वेद दिवकार, कोकणी विभागात बायलां खातीर अभिनयाचे पहिले इनाम अंकिता वजे तर दादल्या खातीर अभिनयाचे पहिले इनाम नंदेश च्यारी हाका फावो जाला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात. आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. लोकोत्सव 2026 महोत्सवा खातीर हस्तकला आनी खाणा जेवणाच्या स्टॉला खातीर अर्ज मागयल्यात. वर्सुकी राष्ट्रीय लोकमहोत्सव दर्या संगम कला अकादमी कामपाल पणजी हांगा अस्तंत सांस्कृतिक केंद्र उदयपूर हांगाच्या कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान घडून हाडटले. लोकोत्सव 2026 महोत्सवा खातीर स्टॉल उभारपाची इत्सा आशिल्ल्या आनी हस्तकला कारागीर वा कार्डा परवानो धारक आशिल्ल्या तशेंच हस्तकला हातमाग पारंपारीक दागिने अशा उत्पादनांत आशिल्ल्या गोंयच्या कारागिरांक खात्यान थारायल्ल्या स्वरुपात 29 डिसेंबर मेरेन अर्ज सादर करचे पडटले. 23 डिसेंबर सावन पयली येवपी पयली ह्या तत्वाचेर अर्ज दितले. कला आनी संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो पणजे हांगा मर्यादित प्रमाणांत अर्ज मेळटले आनी वेवस्थीत भरिल्ले अर्ज 29 डिसेंबर सांजवेळा 5:30 मरांचेर वा ताचे आदी खात्याक सादर करचे पडटले. एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल 2025 10वी आवृत्ती पणजेच्या ओपन फील्ड ग्राउंड एसएजी कांपाल हांगा 9 ते 11 जानेवारी 2026 मेरेन आयोजित केल्या. गोंय राज्यातल्या विद्यार्थ्यांक आनी सामान्य लोकांक गिरेस्त शिक्षणीक अणभव दिवपा खातीर हो महोत्सव तयार केला. तातूंत शोभिवंत प्रजातींचे प्रदर्शन करपी मत्स्यालय गॅलरी शिक्षणा खातीर जिव्या नुस्त्याचे तळे आनी भुरग्यां खातीर तशेंच जाणट्यां खातीर तरेकवार सर्ती अशी वेगवेगळी आकर्षणां आसात. तरणाटे नुस्तेकार मत्स्यपालक आनी उद्देजक मनरिजवणीच्या आकर्षक अशा कार्यावळींचो आनंद घेवपाक शकतात आनी नुस्तेमारी क्षेत्रातल्या नामनेची संस्था आनी उद्देगातल्या तज्ञांनी आयोजित केल्ली कार्यशाळा आनी सत्रांनी वांटो घेवपाक शकतात. आनीक जायते रोमांचक कार्यावळी नियोजीत आशिल्ल्यान हो महोत्सव शिक्षण सृजनशीलता आनी सामाजीक उत्सवाचो एक गतीशील मिश्रण थारतलो. नुस्तेमारी वेवसायिकांक सरकारी येवजण्यो आनी नुस्तेमारी वेवसायांतल्या आधुनीक तंत्रज्ञानाची माहिती करून दिवप तशेंच युवकांक ह्या वेवसाया कडेन आकर्शीत करप हो एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचो उद्देश आसा. गोंय राज्य नुस्तेमारी संस्कृती आनी वेवसाया खातीर फामाद आसा आनी लोकांनी महोत्सवाक भेट दिवन महोत्सव यशस्वी करपाक सहकार्य करचें अशें नुस्तेमारी संचालनालयान मागलां. भारत आनी न्युझीलंडान आयज इतिहासीक मुक्त व्यापार कबलात वाटाघाटी यशस्वीरित्या पुराय केल्ल्याची घोषणा केली जी भारताच्या इंडो पॅसिफीक प्रदेशाकडे आशिल्ल्या संबंधांनी एक प्रमुख आर्थिक आनी धोरणात्मक पावण आसा. आयज नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी म्हळें की मुक्त व्यापार कबलात शेतकार उद्देजक विद्यार्थी बायलां आनी नवोन्मेशका खातीर व्यापार उभारणी वरवीं विविध संदी निर्माण करतले.
This FTA provides opportunities for all sections of our export community, opens up new doors for new exporters with new products wishing to diversify their export basket, and at the same time helps every region of the country, north, south, east, west, northeast, in different areas.
बायलांच्या क्रिकेटात भारत आणि श्रीलंका हाजे मदीं जावपी 5 मॅचींच्या मालिकेची दुसरी T20 खेळ फाल्यां विशाखापट्टणमांत जातलो. ह्या मालिकेत यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर हाच्या फुडारपणा खाला आशिल्ल्या भारतीय पंगडान काल रातीं विशाखापट्टणमांत जाल्ल्या पहिल्या T20 सर्तीत श्रीलंकेक 8 विकेटींनी हारयला. भारतीय रेसलिंग फेडरेशन WFI कडल्यान मंजुरी केल्ल्या प्रो रेसलिंग लीग PWL पांचव्या हंगामा आदी आपलो नवो अधिकृत लोगो उक्तो केला आनी 7 वर्सांच्या विरामा उपरांत लिगाच्या पुनरागमनाचे संकेत दिल्या. प्रो रेसलिंग लीग जानेवारी 2026 वर्सा परत येतलो. तातूंत भारतातले आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यावेले मुखेल कुस्तीगीर आसतले. पणजी वेचाळे नोंद केला त्या प्रमाण कमाल तापमान मुरगांवा 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 18 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यातले तापमान साधारणतः कमाल 32.6 डिग्रीज आनी किमान 19.4 डिग्री उरूं येता. राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले. हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. जिल्हो पंचायत वेंचणुके खातीरचो आतां मेरेनचो निकाल जाहीर. गोंयच्या न्यायालयान आयज बर्च बाय रोमियो लेन नायट क्लबाचे धनी सौरभ लुथ्रा आनी गौरव लुथ्रा हांच्या आड पुलीस कोठडी 5 दीस वाडयली. एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल हाची 10वी आवृत्ती 9 ते 11 जानेवारी मेरेन आयोजीत केल्या. बायलांच्या क्रिकेटात भारत आनी श्रीलंका हांच्या मदीं जावपी 5 मॅचीच्या मालिकेची दुसरी T20 खेळ फाल्यां विशाखापट्टणमांत जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.